శీనం స్వయం ప్రకాశం సంసిద్ధం స్వరూపానంద సద్గురుం పావనం పరమం శాంతం పావసేవాసినం భజే సోహం సిద్ధి సుసంపన్నో నాదసంధాన సంస్థితః వీతరాగో విశేషశ్చ శ్రీగురు పాతు మాం భవే జ్ఞానేశాంఘ్రి సరోజలుబ్ధ మధుప స్వామీ స్వరూపాంకితః సంతానాన్వచనానుభూతిపథిక సాక్షీ స్వయం కాపడి గార్హస్థే కిల ఏకనాథ సదృశో వృత్తౌ తుకారామవత్ సోహం యోగరతం కృతార్థచరితం వందే యతిం మాధవం. आज अनुषंगिक साधनेचं केंद्र आहे. आपण अनुषंगिक साधनेचं केंद्र हे भोगावच्या शिबिराशी निगडित ठेवल्यामुळे आज अनुषंगिक साधनेचं केंद्र आहे. एरवी आज इथं अभंग ज्ञानेश्वरीवर प्रवचन झालं असतं. आपण आज 50 क्रमांकाचं स्वरूप पत्र मंजुषा या ग्रंथातलं पत्र त्याच्यातला काही भाग साधनेकरता घेणार आहोत. आपण काय करणार आहोत ते मी सुरुवातीला सांगतो. आपण या साधनेच्या प्रारंभी सद्गुरु स्मरण करणार आहोत. थोडा वेळ, एक मिनिट, दोन मिनिट सद्गुरु स्मरण आणि सद्गुरूंशी समजा एक छोटीशी पूजाच आपण बांधणार आहोत. मानस पूजा आपण बांधणार आहोत. स्वरूपानंद असं म्हणतात की माझे माझे सर्वही म्हणे परी कोण मी हे नेणे आपुला आपण शोध घेणे तेणे पावणे समाधान. सद्गुरु स्मरण केल्यानंतर आपल्या स्वतःच्या बाबत सद्गुरूंनी ते परमात्म तत्वच तू आहेस असा बोध करून दिला. त्या बोधाचं आपण स्मरण करणार आहोत आणि त्याविषयी थोडा वेळ आपण चिंतन करणार आहोत. त्यानंतर तो परमात्माच मी आहे, मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे अशा प्रकारे भाव असणार सोहम भजन आपण श्वासावर करणार आहोत. आपला नेहमीचाच श्वास, दीर्घ श्वास नाही, पण त्या श्वासावर, श्वास घेताना सो आणि श्वास सोडताना हम अशा प्रकारे सोहम भावानी आपण सोहम भजन करणार आहोत. या भजनाच्या वेळेला, सोहम भजनाच्या वेळेला आपण परमात्म स्वरूप आहोत, आपण देह मन बुद्धी नाही अशा प्रकारचा तीव्र भाव ठेवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि असं सोहम भजन झाल्यानंतर सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे आणि गुरुपदिष्ट साधनेप्रमाणे आपण ध्यानापूर्वीचे सोहमचे दीर्घ श्वास घेणार आहोत. नाभीस्थानापासून आपल्या शरीराच्या अंतर्गत असणाऱ्या एका काल्पनिक वाटेनी म्हणजे मणक्याचा आधार घेऊन समजा आपण ऊर्ध्वगामी होणार आहोत. चिदाकाशापर्यंत आल्यावर तिथं परमात्म तत्वाशी एकरूप होऊन थांबणार आहोत, श्वास रोधून धरणार आहोत आणि नंतर श्वास सोडत असताना हम असं म्हणत श्वास आपण सोडू तेव्हा ज्या मार्गाने आपण ऊर्ध्वगामी झालो त्याच मार्गाने आपण परत नाभीस्थानी येतो आहोत अशा भावनेने श्वास सोडणार आहोत. अशा प्रकारचे दीर्घ सोहमचे श्वास ध्यानापूर्वीचे आपण साधारण 7-8 एवढे घेणार आहोत. असे श्वास घेऊन झाल्यानंतर आपण मस्तकाकाशामध्ये आहोत, शुद्ध जाणीव स्वरूप आपण आणि विचार अज्ञाचक्रापाशी आहेत अशी भावना करून विचारांकडं, विकारांकडं, कल्पनांकडं, चित्ताकडं वेगळेपणाने पाहणार आहोत, साक्षीत्वाने पाहणार आहोत. स्वरूपानंद म्हणतात की विचार कैसा उद्भवे, मन कोठे कैसे धावे, सुख दुःखांचे कैसे गोवे, शोधोनी पहावे अलिप्तत्वे. अलिप्तपणाने आपण हे सर्व पाहणार आहोत, निरीक्षण करत राहणार आहोत. त्यानंतर या निरीक्षणाच्या वेळेला स्वरूपानंदांनी सांगितलेली मूळ परमामृतामध्ये मुकुंदराजांनी सांगितलेली एक युक्ती आपण करणार आहोत जी नेहमीच्या ध्यानाच्या पद्धतीमध्ये सांगितली जात नाही. ते असं म्हणतात की सूत गुंतले उकलावे, तैसे मन हे उगवावे, मानत मानत घालावे मुळाकडे. जसं सूत सुताचा गुंता झाला तर खूप काळजीपूर्वक तो सोडवावा लागतो, तिथं घाई करून चालत नाही तर गाठी बसतात. तसं मन अनेक विचारांच्या गुंत्यामधून एक एक विचार बाहेर काढावा, साक्षीत्वाने सापडलेला तो आणि त्या विचाराला साक्षीत्वाच्या कल्पनेमध्ये सोडून द्या असं सांगतात. तर तो जिथून निर्माण झाला माझ्यापासूनच निर्माण झाला, त्यामुळं त्या विचाराला पकडून आपण आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी मुळाच्या ठिकाणी लीन करून ठेवावं. अशा प्रकारची एक साक्षीत्व सांभाळत असताना प्रत्येक विचाराला शोधून आपल्या मुळाकडं जे स्वरूपाच्या ठिकाणी आणून विसर्जित करणं अशा प्रकारची साधना आपण करणार आहोत. पुढे ते असं म्हणतात की मुळाकडं मन आणून विसर्जित केल्यानंतर हृदयाकाशाच्या ठिकाणी म्हणजे मस्तकाकाशाच्या ठिकाणी तेथे हृदयाकाशी मी पण स्फुरे जीवासी. मन मस्तकाकाशाच्या ठिकाणी येऊन संपल्यानंतर देखील मन संपलं म्हणून सगळं संपलं असं होत नाही, तिथं मी मी असं सहज स्फुरण तुम्हाला जाणवेल. तेची विवेकेसी पाहिजे जव, हे मीच स्फुरण विवेकाने त्यानंतर पाहावं असं ते म्हणतात. आणि जेव्हा आपण पाहतो तव ते निरालंबी स्फुरे, आलंबन रहित चिदाकाशात किंवा मस्तकाकाशामध्ये तिथंच स्फुरत आणि तिथंच ते लोप पावतं असं लक्षात येईल. तिथं मीपणाचं स्फुरण होतं आणि मीपणाचं स्फुरण त्या ठिकाणी लोप पाहून आत्मदशा ही प्राप्त होते. तव ते निरालंबी स्फुरे पुनरपी तेथेची मुरे, जिथून स्फुरत तिथंच हे मीपणाचं स्फुरण नाहीस होतं. या मीपणामुळं आपण जीवदशेला आलेले आहोत, हे त्या ठिकाणी नाहीस होतं. तरी जीवदशा बारे नास्तिक्य पावे, त्यावेळेला जीवदशेचा लोप होतो आणि आपल्याला परमात्म वस्तूचा बोध होतो, आपण सच्चिदानंद असा आपल्याला बोध होतो. ही जी क्रिया आहे ते असं म्हणतात की नदी उगमी स्थिरावे, मनाचा उगम ज्या स्वरूपापासून त्या स्वरूपापर्यंत मागं आणून मनाला विसर्जित केलं, ही गोष्ट नदीला उगमापाशीच अडवण्यासारखं आहे. नदी उगमी स्थिरावे, उगमापासून तिला वाहूनच जर दिलं नाही, तिथंच जर तिला थांबवलं तरी सिंधूपण का न पावे, तर ती तिथंच सिंधू होऊन जाईल. तैसे जीवाचे ब्रह्म का न व्हावे या स्थिती राहता, तसं जीव या स्थितीमध्ये सहजच ब्रह्मस्वरूप होऊन राहतो. जीवाचं ब्रह्म होणं आणि ते आपल्या अनुभवाला येणं, ते जीवालाच समजणं, हाच तर आपला साधनेला बसण्याचा उद्देश आहे. म्हणून ते असं म्हणतात की म्हणून परतावे अभ्यंतरी, म्हणून आपण आपल्या आतच लक्ष ठेवून राहावं, अभ्यास करावा ऐशिया परी, आणि आता सांगितला तसा अभ्यास करत राहावा, मग कल्पना अभ्यंतरी समरसो निजाय, सोडूनी स्थूळ गती ऐशी राहे अंतरस्थिती, तोवरी अभ्यास निगुती करावाची लागे. हा अभ्यास मात्र अत्यंत निगुतीने जपून काळजीपूर्वक असा करावा लागतो. जोपर्यंत स्थूळ गती आपण सोडत नाही, स्थूळ गती म्हणजे देहाचं भान, इंद्रियांचं भान, इंद्रियांचे जे विषय आहेत त्यांची आठवण, ही सगळी स्थूळ गती नाहीशी होऊन जोपर्यंत आपण अंतरी स्थिरावत नाही, तोपर्यंत अतिशय निगुतीने पुन्हा पुन्हा हा अभ्यास करावा लागतो. तेथे जे जे दृश्य स्फुरे तेथे सोडूनी होई माघारे, जे जे दृश्य स्फुरत ते सोडून द्यावं आणि आपण आत वळावं मनाला घेऊन, आणि मनाला तिथं नाहीस करावं. नाना स्वरूप निर्धारे आपण होई जे, अशा प्रकारे स्वरूप प्राप्ती आपल्याला त्या ठिकाणी होते. आता होणार ते होये नाका, जाणार ते जाये नाका, तुटली मनातीला आशंका जन्म मृत्यूची. स्वरूप प्राप्ती नंतर देहभाव निघून जातो, त्यामुळं जे होणार असेल ते होईल, जे घडायचं असेल ते घडेल. काही घडण्याबद्दल आपण सतत जागरूक असतो, काळजी करत असतो, वाट पाहत असतो, त्या सगळ्या गोष्टी संपून जातील. जन्म मृत्यूची आशंका देखील नाहीशी होईल. ऐसी यावी स्वप्रचित, चित्त राहावे प्रसन्न शांत, म्हणून आपला शोध घेत असावे निश्चिंत अंतर्यामी, असं म्हणून सर्वात शेवटी स्वरूपानंदांनी आशीर्वाद दिलेत. असो जो का जगन नियंता तयासी, असे साधकाची चिंता, आपुला आपण शोध घेता सहाय्य सर्वथा लाभे त्याचे. जो जगन नियंता आहे त्याला साधकाची चिंता असते, आणि अशा प्रकारे आपला आपण शोध घेणारा जो आहे त्याला त्या जगन नियंत्याचं सहाय्य साधना करताना लाभत असतं, असं स्वरूपानंद म्हणतात. ही साधना आपल्याला आता मी वर्णन केली ती करायची आहे. आपण सर्वजण डोळे मिटून स्तब्ध शांत विकाररहित झालेले आहोत. अशा भावनेने काम क्रोध लोभ मत्सर दंभ अहंकार या क्षणाला आपल्याला सोडून गेलेले आहेत, अशा भावनेने आपण शुद्ध सत्वगुणी प्रकृतीचे आहोत अशा भावनेने बसायचं आहे. आणि शुद्ध सत्व गुणी प्रकृतीचाही अजिबात अभिमान आपल्याला नाही. ती आपल्या ठिकाणी सहज आहे. यामुळं साधनेच्या आधीची आपली अंतरशुद्धी होते. आपलं हृदय शुद्ध होत. अशा प्रकारे शुद्ध झालेल्या आपल्या चित्तवृत्तींनी आपल्या मनश्चक्षूंसमोर आपण आपल्या सद्गुरूंना आणू. तुम्हाला मी 2-3 मिनिटं देतो. एवढ्या वेळामध्ये सद्गुरूंची एक छोटीशी मानस पूजा तुम्हाला आवडते तशी तुम्ही करा. त्यांचे पाय धुवा. पंचामृती पूजा करा. गंध अक्षता हळद कुंकू फुलं हार वस्त्र अर्पण करणं गुरुदक्षिणा देणं प्रसाद हे सगळं करा. सद्गुरूंची प्रसन्नता प्राप्त करून घ्या. अतिशय शरणागत भावाने सद्गुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवा. प्रसन्न मुद्रेनी ते आशीर्वाद देत आहेत ते ग्रहण करा. त्यांचा बोध आठवा. ते म्हणतात की ते परमात्मा तत्वच तू आहेस. तत्त्वम त्या क्षणी आपण देह मन बुद्धी नसून ते परमात्मा तत्वच मी आहे अशा निश्चयावर यायचं आहे. सोहम आणि पाठोपाठ जो सहा तोच अहम असं झाल्यामुळं अहमला वेगळं अस्तित्व नाही. सहा तो परमात्माच माझ्या सकट सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे. सद्गुरूंचा हा बोध आठवा आणि त्याच एक मिनिट दीड मिनिट चिंतन करा. तुम्ही चिंतन कराल तेव्हा मी बोलणार नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने हे चिंतन करायचं आहे. तो परमात्माच मी आहे, सोहम हंसहा. तो परमात्माच मी आहे, सोहम अस्मि इति. निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य परमात्माच मी सोहम. निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य परमात्माच मी सोहम. तुमचं मन, तुमची बुद्धी, तुमच्या चित्तवृत्ती या सोहम विचारात गुंतून जाऊ देत. निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य जन्म मरण रहित सच्चिदानंद परमात्माच मी सोहम. सोहम असं म्हणताना आपण देहापेक्षा वेगळे आणि परमात्म्याशी एक रूप असा भाव धरा. आपल्या श्वासावर लक्ष द्या. सहज चालणारा श्वास सोहम भावनेने लक्ष द्या. फक्त आता सोहम शब्द असू देत आणि मगाचा सगळा अर्थ त्याच्यामध्ये अध्यारूप होऊ देत. सावध मनसा अखंड परिसा हे सोहम संगीत सावध मनाने सोहम म्हटल्याबरोबर परमात्माच मी आणि देहापेक्षा मी वेगळा अशा प्रकारचा भाव श्वास घेताना सो श्वास सोडताना हम सतत सोहम भाव एक ही श्वास वाया जाऊ देऊ नका. सोहम म्हणताना दोन अर्थ लक्षात यावेत. आपण सच्चिदानंद परमात्मा, आपण देह मन बुद्धीपेक्षा वेगळे. या सोहम भजनामुळे तुमचं मन सोहम भावाने पुरेपूर भरून गेलेलं आहे. आता नाभीस्थानापासून ते ब्रह्मरंध्रापर्यंत अज्ञाचक्रापर्यंत चिदाकाशापर्यंत सोहमचे 5-7 दीर्घ श्वास घ्यायचे आहेत. अनुग्रहाच्या वेळेला दाखवले तसे. आज 7 श्वास घेऊन ध्यानाला बसायचं आहे. चिदाकाशात मस्तकाकाश, हृदयाकाश, मूर्धनी आकाश, चिदाकाशामध्ये तुम्ही सोहम भावाने थांबलेले आहात. शुद्ध जाणीव स्वरूप साक्षी होऊन थांबलेले आहात. अज्ञाचक्रापाशी जर विचार उठला तर तुम्ही त्याचे साक्षी असाल. तुम्ही आत्मरूप आहात, सोहम बोधाने परिपूर्ण आहात आणि साक्षी आहात. समोर भ्रुकुटी मध्यापाशी विचार उठला तर तुम्हाला लगेच तो वेगळेपणाने समजेल आणि तुम्ही त्याचा त्याग कराल. सावध होऊन बसलेले आहात, विचाराचा त्याग करण्यासाठी उत्सुक आहात. विचारच उठला नाही तर त्यागाचा काहीच प्रश्न नाही. निर्विचार स्थितीचेही साक्षी बना. कोणताही विचार उठला तरी त्या विचाराला सोडून द्या, त्याचा पाठलाग करू नका. तत्वतः विचार तुमच्या ठिकाणीच उठतो. अज्ञाचक्रापाशी उठलेला पाहता आहात. तत्वतः विचार करणारे तुम्हीच असता. साक्षीत्व विचार विसरलात तर विचारात गुंतून पडाल. तसं होऊ देऊ नका. वस्तुतः तुमच्या ठिकाणी उठलेला विचार आज्ञाचक्रापाशी तुम्ही वेगळेपणाने पाहता आणि त्याचा त्याग करता. त्याचा त्याग केल्यानंतर विचाररहितता येते, तीही तुम्ही वेगळेपणाने पाहता. आता या साक्षीत्वाच्या अभ्यासाच्या पाठोपाठ अजून एक अभ्यास करायला इथं सांगितलेला आहे. तत्वतः तुमच्याच ठिकाणी उठलेला विचार जो आज्ञाचक्रापाशी तुम्ही पाहता तो जिथून उठला तिथं म्हणजे तुमच्या आत जसं बोटाला धरून आणावा तसा तुमच्या ठिकाणी त्याला ओढून आणा. त्याला बाहेर जाऊ देऊ नका, त्याच्या संबंधी विचार वाढवू नका, त्या विचाराला पकडा आणि आपल्या मूळ स्वरूपातून जिथून उठला तिथं आणून त्याला विसर्जित करा. सूत गुंतले उकलावे तैसे मन हे उगवावे, मानत मानत घालावे मुळाकडे. विचार कुठला उठला याकडे लक्ष देऊ नका, तो तुमच्या मधून उठला, जिथून उठला तिथं त्याला माग तुमच्या मध्ये आणून विसर्जित करा. तुमच्यामध्ये विचाराला विसर्जित केल्यानंतर पुढे काहीच करू नका, तसेच थांबून राहा. परत एखादा विचार उठेल, कोणता उठला याला महत्व देऊ नका. त्या विचाराला तो जिथून उठला तिथं म्हणजे तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी पकडून आणा. तसा खडा उचलून आणतो तसा आणि तिथं विसर्जित करा. स्वरूपाच्या ठिकाणी त्याला विसर्जित करा. विचार स्वरूपाच्या ठिकाणी लीन झाल्यानंतर नाहीसा झाल्यानंतर फक्त स्वरूपच उरेल. म्हणजे केवळ तुम्हीच उराल. दरम्यान परत विचार उठला तर परत त्याला मागे घ्या, स्वरूपात विलीन करा. तो स्वरूपात नेऊन संपवल्यानंतर फक्त तुम्हीच उराल, स्वरूपच शिल्लक राहील. तेथे हृदयाकाशी मी अशा सहज शुद्ध भावानी स्वरूपच शिल्लक राहत. मी पण स्फुरे जीवासी. केवळ मी या भावनेने स्वरूप शिल्लक राहत. शुद्ध स्वरूप थोड्या वेळाने असं लक्षात येतं कि हा मीपणा देखील, मीचा भाव देखील, केवळ मी, शुद्ध मी देखील लोप पावतो. ते निरालंबी स्फुरे आलंबनाखेरीज शुद्ध मी आपला आपण स्फुरतो. पुनरपी तेथेची मुरे आणि थोड्या वेळाने हा मीपणाचा शुद्ध मीचा भाव देखील मरून जातो, नाहीसा होतो. त्यावेळी उर्वरित राहत ते सच्चिदानंद श्रीहरी तत्व. ज्यांच्या बाबत विचार उठतो त्यांनी मात्र विचाराला पकडायचा, मागे आणायचा, स्वरूपाच्या ठिकाणी विलीन करायचा. केवळ स्वरूप शिल्लक राहत, शुद्ध मी शिल्लक राहतो, शुद्ध मीची जाणीव शिल्लक राहते. थोड्या वेळाने ती जाणीव देखील नाहीशी होते. जीवदशा नाहीशी होते. विचार उठेनासा होतो. नदी उगमाच्या ठिकाणी स्थिर झाली तसं काही होतं. जीव हा ब्रह्मस्वरूप होऊन राहतो हे परत परत करायचं. वारंवार अभ्यंतरी वळायचं, निगुतीने अभ्यास करायचा. सगळ्या कल्पना नाहीशा होतात. स्थूल देहाची जाणीव नाहीशी होते. ब्रह्मतेचा बोध प्राप्त होतो. विचार रुखला तर त्याला खड्यासारखा धरून आत वळवा. तो तुमच्या मधून उठला त्यामुळे तुमच्या मध्ये त्याला विसर्जित करा. तुम्ही विचार रहित व्हाल. आता उरेल ते केवळ स्वरूप. शुद्ध मीच सहज स्फुरण. लक्षात येईल की ते कधी कधी शुद्ध मीच्या स्वरूपात स्फुरत, कधी कधी नाहीस होऊन जात, मीपणा नाहीसा होतो, स्वरूप शिल्लक राहत. तेव्हा जीव दशा संपते. जीवाचं ब्रह्म होत. सगळी स्थूळ गती नाहीशी होते. जे जे दृश्य स्फुरेल ते ते सोडूनी होई माघारे, नाना स्वरूप निर्धारे आपण होईचे, असं होऊन जाईल. केवळ ब्रह्म केवळ अस्तित्व अस्तित्वगत चैतन्य त्याला मीच लेबल नसलेलं देहाची जाणीव नसल्यामुळं शांत स्वरूप. देह भावच नाही. आता होणार ते होये नका आणि जाणार ते जाये नका. तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची, ही ब्रह्म भावना कायम ठेवून आपल्याला सावध व्हायचं आहे. हरी हरी हरी. आपले तळहात एकमेकांवर किंचित घासून आपल्या गालाला डोळ्याला त्याचा स्पर्श करत स्वरूप राहूनच स्वरूपी राहून हळूहळू आपण भानावर येऊ आणि डोळे उघडायला हरकत नाही. हरी हरी हरी. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुका.